नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं अक्षता बुडगे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. एक देश एक संविधान, विविध भाषा विविध प्रांत आनी 80 वर्सांचे दायज आशिल्ल्या भारतान संवसारभरान आपली वेगळी अशी खाशेली वळख निर्माण केल्या. भारत देश आयज अर्थीक उदरगतीच्या बाबतींत मुखार आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी देशाच्या 80व्या स्वातंत्रताय दिसाच्या शासकीय कार्यावळींत उलयतना म्हळां.
आयज अभिमानान सांगता म्हजो भारत वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी, म्हजो भारत युपीआय क्रांतीचो जनक. दर म्हयन्याक 22 अब्ज डिजिटल ट्रान्झॅक्शन सोपे पद्दतीत करून जगाक दाखोवपी एक देश. म्हजो भारत जगातलो फोर्थ लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी मार्केट. म्हजो भारत वन नेशन वन टॅक्स आर्थिक मळार पुराय देशाक एक बरोबर हाडपी. म्हजो भारत जगातला सगळ्यात व्हडलो स्टार्टअप इकोसिस्टम आणि एक्सपोर्ट करपी. म्हजो भारत स्वतःचो डिफेन्स इक्विपमेंट तयार करपी आणि एक्सपोर्ट करपी देश. म्हजो भारत आत्मनिर्भर भारत, सक्षम आणि प्रगतीशील भारत. हय, ही ताकद आमकां स्वातंत्र्यान दिल्या, आमकां आमच्या फुडाऱ्यांनी दिल्या. आमकां स्वातंत्र्य दिवपी प्रत्येक स्वातंत्र्य वीराचे स्मरण करून हांव तुमकां भारताच्या स्वातंत्र्याच्या 80व्या दिसाची हांव परत एकदा परबी भेटयतां.
पणजे पोरणें सचिवालय सामकार स्वतंत्रताय दिसाच्या कार्यावळीची सुरवात वंदे मातरम या राष्ट्रगीता उपरांत मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी तिरंगो बावटो उबोवन झाली. ह्या वेळार गोंय पुलिशेन तिरंग्याक मानवंदना दिवपी संचालनाची मुखेलमंत्र्यांनी पळोवणी केली. शासकीय सेवेंत बरी कामगिरी केल्ल्या मानेस्तांचो भोवमान ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलो. ह्या कार्यावळीक हेर मानेस्त सरकारी अधिकारी आनी गोंयचे नागरीक हाजीर आशिल्ले. शासकीय कार्यावळी उपरांत शालेय विद्यार्थ्यांचो संस्कृतीक कार्यावळी जाल्यो. ज्या गोंयकारांकडेन घर वा फ्लॅट ना, तांकां घर वा फ्लॅट दिवपी मुखेलमंत्री आवास येवजण सरकार सुरू करतलो अशी घोशणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केली. राज्यांत पणजे सयत सगळ्या शारांनी स्वातंत्र्यताय दिसाच्यो कार्यावळी जाल्यो. मुखेल कार्यावळी पणजे पोरण्या सचिवालय मुखार जाली. हे कार्यावळींत उलयतना मुखेलमंत्र्यांनी ही घोशणा केली. कर्मचारी भरती आयोगा मार्फत आतां मेरेन 3000 कर्मचाऱ्यांची भरती जाल्या आनी बेगीनूच 2000 कर्मचाऱ्यांची भरती जातली. गोंय मनीस उदरगत महामंडळा वतीन आतां मेरेन 5000 जाणांक नोकऱ्यो दिल्यात. येत्या वर्सा आनीक 6 ते 7000 नोकऱ्यो उपलब्ध जातल्यो. सगळ्या वाठारांनी गोंयची उदरगत नेटान सुरू आसा. परवरी उड्डाण पुलाचे चवथी पयलीं उक्तावण जातले. नवो बोरी पूल लेगीत बेगीनूच पुराय जातलो. राना हक्क कायद्या खाला प्रलंबीत आशिल्ले सगळे खटले येत्या त्या 19 डिसेंबर मेरेन निकालान काडटले. एसटी समाजाक येत्या वेंचणुके पयलीं आरक्षण मेळटलें अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. येत्या ऑक्टोबर मेरेन खण वेवसाय सुरळीत जातलो अशी तांणी सांगलें. कार्यावळींत बरो वावर केल्ल्या अधिकाऱ्यांचो भोवमान जालो. गोंयांक पुर्तुगीज राजवटींतल्यान मुक्त करपा खातीर गोंयच्या कितल्याशाच सुटक्या झुजाऱ्यांनी जिवाचें बलिदान दिलें. गोंय सरकारान सुटक्या झुजाऱ्यांच्या घरच्यांक मजत केल्या, तांचो सन्मान केला. पत्रादेवीच्या या इतिहासीक पुण्यस्मारक सुवातेर सुटके झुजाऱ्यांनी दिल्ल्या बलिदानाची झलक पळोवपाक मेळटा. फुडाराक हें पुण्यस्मारक गोंयांतलें एक म्हत्वाचें ठिकाण थारतलें अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलें. पत्रादेवीत इतिहासीक पवित्र पुण्यस्मारकाच्या सुवातेचेर आयोजीत केल्ल्या स्वातंत्रताय दीस सुवाळ्यांत ते उलयताले. पत्रादेवीच्या ह्या हुतात्म्या स्मारकाच्या प्रकल्पाचें काम पुराय जालां. ऑगस्टाचे 25 तारखेर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकी ह्या पुराय प्रकल्पाचे लोकार्पण जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार दिली. माहिती तंत्रगिन्यान इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खात्याच्या आधारान गोंय माहिती तंत्रगिन्यान विकास महामंडळान आनी गरुड एरोस्पेस लिमिटेड कंपनीच्या जोड पालवान परवरीत 12 बायलांखातीर पयली 5 दिसांची पायलट ड्रोन कौशल्य कार्यशाळा यशस्वीपणान पुराय केल्या. ह्या कार्यशाळेच्या वेळार भाग घेवप्यांनी लायव्ह ड्रोन प्रदर्शनातल्यान आपली वेव्हारीक उड्डाण कुशळटाय दाखयली. ह्या उपक्रमातल्यान डिजिटल सशक्त गोंय उबारपाची आमची व्हड मोख आसा अशें गोंय म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज गोंयांत हलको ते मध्यम पावस पडूं येता. आयज पणजेत चडांचो तापमान 32 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस नोंद जालां. लिमोन फुटबॉल क्लब सरकारी बहुउद्देशीय शाळा मैदान बोड्डांत खेळिल्ल्या फायनलींत लंबाडा बॉयज हांका 4-8-3 अशी मात करून आदलीच्या सेंट एंथनी बॉयजांनी आयोजित केल्ल्या 5व्या ऑल गोवा 6व्या फुटबॉल सर्तीचे वस्तादपण फाव जाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. मुखावले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटले. नमस्कार.